दवणा अर्थात इंडियन वर्मवुड, एक सुगंधी झुडूप. दवणा ही वर्षायू वनस्पती ॲस्टरेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव आर्टेमिझिया पॅलेन्स आहे. ॲस्टर, डेझी, सूर्यफूल या वनस्पतीही ॲस्टरेसी कुलात समाविष्ट आहेत. ही वनस्पती मूळची भारतातील असून दक्षिण भारतात कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यात लागवडीखाली आहे. दवणा वनस्पती 40 ते 60 सेंटीमीटर उंच व सरळ वाढते. खोडावर लव असते. दवण्याच्या खालच्या, मधल्या व वरच्या पानांच्या आकारात फरक असतो. खालून वर पानांची विभागणी कमी कमी होत गेलेली असते. सर्वात खालची पानं फार विभागलेली, मधली कमी विभागलेली तर वरची अखंडित असतात. फुले स्तबक फुलोरे, गोलसर, पिवळट, हिरवे, लहान आणि गुच्छांनी येतात. बी फार लहान, काळे व लांबट असते. दवणा सुगंधी, कडू आणि तिखट आहे. या वनस्पतीपासून बाष्पनशील तेल मिळते. या तेलात दावेनॉन आणि लिनालूल हे मुख्य घटक असतात. हे तेल दाट आणि सुगंधी असून ते उच्च प्रतीच्या अत्तरात मिसळतात. वनस्पतीची पानं देठ इत्यादी पुष्पगुच्छ व हार तयार करण्यासाठी वापरतात. ही नोंद डॉक्टर किशोर कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे.